सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं साईनाथं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि अखण्ड सच्चिदानन्दत्साकिल जीववत्सलः अखिल वस्तु विस्तारः साग्बाराज्ञाभिवन्दितः अखिल चेतनाविष्टत्साखिल वेद सप्रदः अखिलाण्डेश रूपोऽपि पिण्डे पिण्डे प्रतिष्ठितः अग्रणीरग्रय भूमा च अगणित गुणस्तथा अघोघ संनिवतीं च अचिन्त्य महिमाचलः अच्युतः च तथा जः स अजात शत्रुरेव च अज्ञानतिमिरान्धानां चक्षुरुन्मीलन क्षमः अजन्म स्थितिनाशः च अणिमादि विभूषितः अत्युन्नत धुनी ज्वालाम् आज्ञयैव निवर्तकः अत्युल्बण महासर्पादपि भक्त सुरक्षित अतितीव्र तपस्तप्तः च अतिनम्र स्वभावकः अन्नदान सदा निष्ठः अतिधिभुक्त शेषभु अद्यस्य लोक सञ्चारी अद्यष्ट पूरदर्शिता अद्वैत वस्तु तत्त्वज्ञः अद्वैतानन्द वर्षकः अद्भुतानन्द शक्तिश्च अधिष्ठानो ह्यदोक्षजः अधर्मोरुतरुच्चेत्ता अधियज्ञः स एव च अधिभूतोऽधिदैवत्स तथाध्यक्ष इतीरितः अरघोऽनन्त नामास अनन्त गुणभूषणः अनन्तमूर्त्यनन्तत्स अनन्त शक्ति संयुतः अनन्ताश्चर्य वीर्यत्स अनलः गतिमानितः अनवरत समाधिस्थ अनाथ परिरक्षकः अनन्य प्रेम संहृष्ट गुरुपाद विलीनहृत अनाद्यताष्ट सिद्धित्स अनामय पदप्रदः अनादिमत् परब्रह्म अनाहत दिवाकरः अनिर्देश्य वपुच्चैष अनिमेषेक्षित प्रजः अनुग्रहार्थमूर्तित्स अनुवर्तित वेङ्कुशः अनेक जन्म वृत्तान्तं सविस्तारमुदीरयन् अनेक दिव्य मूर्तित्स अनेकाद्भुत दर्शनः अनेक जन्म जम्पापं स्मृतिमात्रेण हारकः अनेक जन्म संप्राप्त कर्म बन्ध विदारणः अनेक जन्म संसिद्ध शक्ति ज्ञान स्वरूपवान् अन्तर्बहिश्च सर्वत्र व्याप्ताखिल चराचरः अन्तःहृदय आकाश अन्तकालेऽपि रक्षकः अन्तर्याम्यन्तरात्मा हि अन्नवस्त्रेप्सितप्रदः अपराजित शक्तिस्यात् अपरिग्रह भूषितः अपवर्गप्रदाता च अपवर्गमयो हि सः अपान्तरात्मरूपेण स्रष्टुरिष्ट प्रवर्तकः अपावृत कृपागारो अपार ज्ञान शक्तिमान् तथा पार्थिव देहस्थ अपां पुष्पं निबोधकः अप्रपञ्चो प्रमत्तच्च अप्रमेय गुणाकरः अप्राकृत वपुच्चैव अप्राकृत पराक्रमः अप्रार्थितेष्ट दाता वै अब्दुलादि परागतिः अभयं सर्वभूतेभ्यो ददामीति व्रते च सः अभिमानाति दूरत्स अभिषेक च मत्कृतिः अभीष्टवर वर्षी च अभीक्षणं दिव्य शक्तिभृत अभेदानन्द सन्धाता अवर्त्यो मृत वाक् श्रुतिः अरविन्द दलाक्षत्स तथामिद पराक्रमः अरिषड्वर्गनासी च अरिष्टं घोहि सत्तमः अलभ्य लाभ सन्धाता अल्पदान सुतोषितः अल्ला नाम सदा वक्ता अलं बुद्ध्या स्वलङ्कृतः अवतारित सर्वेश अवधीरित वैभवः अवलम्ब्य स्वपादाब्ज अवलीयेति विश्रुतः अवधूताखिलोपाधि अविशिष्टः स एव हि अवशिष्ट स्वकार्यार्थं त्यक्त देहं प्रविष्टवान् अवाक्पाणिपादोरुः अवाण्मानसगोचरः अवाप्त सर्वकामोऽपि कर्मण्येव प्रतिष्ठितः अविच्छिन्नाग्निहोत्रच्च अविच्छिन्न सुखप्रदः अवेक्षित दिगन्तस्थ प्रजापालन निष्ठितः अव्याज करुणा सिन्धुच्च अव्याहृतेष्ट देशकः अव्याहृतोपदेशच्च अव्याहृत सुखप्रदः असख्य सख्य कर्ता च असुभाशय शुद्धिकृत अशेषभूतहृत्स्थाणु अशोकमोहशृङ्खलः अष्टैश्वर्ययुतत्यागी अष्टसिद्धिपरान्मुखः असङ्ग्योगयुक्तात्मा असङ्ग्यदृढस्य स्थृत असङ्ख्येयावतारेषु ऋणानुबन्धिरक्षकः अहं ब्रह्मास्थितप्रज्ञ अहं भावविवर्जितः अहं त्वं च त्वमेवाहमिति तत्त्वप्रबोधकः अहेतुककृपासिन्धुरहिसानिरतस्तथा अक्षीण सौहृदोऽक्षय्यः तथा क्षयसुखप्रदः अक्षरादपि कूटस्थादुत्तमः पुरुषोत्तमः आखुवाहनमूर्तित्स आगमाद्यन्तसन्नुतः आगमातीतसद्भावः आचार्यपरमस्तता आत्मानुभवसन्तुष्टो आत्मविद्याविशारदः आत्मानन्दप्रकाशत्स आत्मैव परमात्मधृक् आत्मैकसर्वभूतात्मा आत्मा रामः स आत्मवान् आदित्यमध्यवर्ती च आदिमध्यान्तवर्जितः आनन्दपरमानन्दः तथानन्दप्रदोहि सः आनाकमाधृताज्ञः स आनधावननिर्वृतिः आपदामपहर्ता स आपद्बान्धवयेव हि आप्रिकागतवैद्याय परमानन्ददायकः आयुरारोग्यदाता च आर्तत्राणपरायणः आरोपणापवादैत्स मायायोगवियोगकृत आविष्कृततिरोधत्त बहुरूपविडम्बनः आर्द्रचित्तेन भक्तानां सदानुग्रहवर्षकः आशापाशविमुक्तत्स आशापाशविमोचकः इच्छाधीनजगत्सर्वः इच्छाधीनवपुस्तथा इष्टेप्सितार्थदाता च इच्छामोहनिवर्तकः इच्छोत्थदुःखसञ्चेता इन्द्रियारादिदर्पः इन्दिरारमणाह्लादिनामसाहस्रपूतहृत् इन्दीवरदलज्योतिर्लोचनालङ्कृताननः इन्दुशीतलभाषी च इन्दुवत्प्रियदर्शनः इष्टापूर्तसतैर्लब्धः इष्टदैवस्वरूपधृत् इष्टिगादानसुप्रीतः इष्टिकालयरक्षिता ईशासक्तमनोबुद्धिः ईशाराधनतत्परः ईशिताखिलदेवत्स ईशावास्यार्थसूचकः उच्चारणाधृते भक्तहृदन्त उपदेशकः उत्तमप्रेममार्गे च उत्तमोत्तारकर्मकृत् उदासीनवदासीनः उद्घरामीत्युदीरकः उद्धवाय मया प्रोक्तं भागवतमिति ब्रुवन् उन्मत्तक्ष्वाभिगोप्ता च उन्मत्तवेशनामधृत् उपद्रवनिवारी च उपांशुजपबोधकः उमेशवेशयुक्तात्मा ऊर्जितभक्तिलक्षणः ऊर्जितवाक्प्रदाता च ऊर्ध्वरेतास्तथैव च ऊर्ध्वमूलमधस्याखमक्ष्वत्थं भस्मसात्करः ऊर्ध्वगतिविधाता च ऊर्ध्वबद्धुद्विकेतनः ऋजुक्ष्वर्तभरप्रज्ञः ऋणक्लिष्टधनप्रदः ऋणानुबन्धजन्तूनां ऋणमुक्त्यै फलप्रदः एकाकी चैकभक्तित्स एकवाक्काय मानसः एकादश्यां स्वभक्तानां स्वतनोः कृतनिष्कृतिः एकाक्षरपरज्ञानी एकात्मा सर्वदेशदृक् एकेक्ष्वरप्रतीतित्स एकरीत्या धृताखिलः ऐक्यानन्दगतद्वन्द्वः ऐक्यानन्दविधायकः ऐक्यकृदैक्यभूतात्मा ऐहिकामुष्मिकप्रदः ओङ्कारादरवोजस्वी औषधीकृतभस्मदः कथाकीर्तनपद्धत्यां नारदानुष्ठितं स्तुवन् कपर्दैक्लेशनाशी च कबीर्दासावतारकः कपर्दैपुत्ररक्षार्थमनुभूततदामयः कमलाश्लिष्टपादाब्ज कमलायतलोचनः कन्दर्पदर्पविध्वंसी कमनीयकुणालयः कर्ता कर्तान्यताकर्ता कर्मयुक्तोऽप्यकर्मकृत् कर्मकृत्कर्मनिर्मुक्तः कर्मा कर्मविचक्षणः कर्मबीजक्षयं कर्ता कर्मनिर्मूलनक्षमः कर्मव्याधिव्यपोही च कर्मबन्धविनाशकः कलिमलापहारी च कलौ प्रत्यक्षदैवतम् कलियुगावतारश्च कल्युत्थभयभञ्जनः कल्याणानन्तनामा च कल्याणगुणभूषणः ಕವಿದಾಸಗಳುತ್ರಾತ ಕಷ್ಟನಾಶಕರೌಷಧಂ ಕಾಕಾದೀಕ್ಷಿತ ರಕ್ಷಾಯಾಂ ಧುರೀಣೋಹಮಿತೀರಕಃ ಕಾನಭೀಲಾದ ಪಿತ್ರಾತ ಕಾಲನೇಪಾನದಾನಕೃತ ಕಾಮಜಿತ್ ಕಾಮರೂಪೀ ಚ ಕಾಮಸಂಕಲ್ಪವರ್ಜಿತಃ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾತ ಚ ಕಾಮಾದಿಶತ್ರುಸಾಧನಃ ಕಾಮ್ಯಕರ್ಮಸು ಸನ್ಯಸ್ತಃ ಕಾಮೇರಾಸಕ್ತಿನಾಶಕಃ ಕಾಲಚ್ಚ ಕಾಲ ಕಾಲಚ್ಚ ಕಾಲಾತೀತಚ್ಚ ಕಾಲಕೃತ ಕಾಲದರ್ಪವಿನಾಶೀ ಚ ಕಾಲರಾತರ್ಜನಕ್ಷಮಃ ಕಾಲಸುರಕದತ್ತಾನ್ನಂ ಜ್ವರಂ ಹರೇದಿತಿ ಬ್ರುವನ್ ಕಾಲಾಗ್ನಿಸದೃಶಕ್ರೋಧಃ ಕಾಶೀ ರಾಮಸುರಕ್ಷಕಃ ಕೀರ್ತಿವ್ಯಾಪ್ತದಿಗಂತಚ್ಚ ಕುಪ್ನೀವೀತಕಲೇಬರಃ ಕುಂಭಾರಗ್ನಿಸ್ತ್ರಾತ ಕುಷ್ಠರೋಗನಿವಾರಕಃ ಕೂಟಸ್ತತ್ಸ ಕೃತಜ್ಞತ್ಸ ಕೃತ್ಸ್ನಕ್ಷೇತ್ರ ಪ್ರಕಾಶಕಃ ಕುತ್ಸ್ನಜ್ಞತ್ಸ ಕೃಪಾಪೂರ್ಣ ಕೃಪಯಾ ಪಾಲಿತಾರ್ಭಕಃ ಕೃಷ್ಣ ರಾಮ ಶಿವಾತ್ರೇಯ ಮಾರುತ್ಯಾದಿ ಸ್ವರೂಪ ಧೃತ ಕೇವಲಾತ್ಮಾನುಭೂತಿತ್ಸ ಕೈವಲ್ಯ ಪದನಾಯಕಃ ಕೋವಿಲ ಕೋಮಲಾಂಗತ್ಸ ಕೋಪವ್ಯಾಜ ಶುಭಪ್ರದಃ ಕೋಹಮಿತಿ ದಿವಾನಕ್ತಂ ವಿಚಾರಮನುಶಾಸಕಃ ಕ್ಲಿಷ್ಟರಕ್ಷಾಧುರೀಣತ್ಸ ಕ್ರೋಧಜಿತ್ಕ್ಲೇಶನಾಶನಃ ಗಗನ ಸೂಕ್ಷ್ಮ್ಯ ವಿಸ್ತಾರ ಗಂಭೀರ ಮಧುರಸ್ವರಃ ಗಂಗಾತೀರ ನಿವಾಸೀ ಚ ಗಂಗೋತ್ಪತ್ತಿ ಪದಾಂಬುಜಃ ಗಂಗಾಗೀರಿ ವಿಖ್ಯಾತ ಯತಿ ಶ್ರೇಷ್ಠೇನ ಸಂಸ್ತುತಃ ಗಂಧ ಪುಷ್ಪಾಕ್ಷತೈ ಪೂಜ್ಯ ಗತಿ ವಿದ್ಗತಿ ಸೂಚಕಃ ಗಹ್ವರೇಷ್ಠ ಪುರಾಣತ್ಸ ಗರ್ಭಮಾತ್ಸರ್ಯ ವರ್ಜಿತಃ ಗಾನ ನೃತ್ಯ ವಿನೋದತ್ಸ ಗಾಲವನ್ ಕರ್ವರ ಪ್ರದಃ ಗಿರೀಶ ಸದೃಸತ್ಯಾಗೀ ಗೀತಾಚಾರ್ಯಸ್ಸ ಏವ ಹಿ ಗೀತಾದ್ಭುತಾರ್ಥ ವಕ್ತಾ ಚ ಗೀತಾ ರಹಸ್ಯ ಸಂಪ್ರದಃ ಗೀತಾ ಜ್ಞಾನಮಯಚ್ಛಾಸೌ ಗೀತಾ ಪೂರ್ಣೋಪದೇಶಕಃ ಗುಣಾತೀತೋ ಗುಣಾತ್ಮಾ ಚ ಗುಣದೋಷ ವಿವರ್ಜಿತಃ ಗುಣಾ ಗುಣೇಷು ವರ್ತಂತೆ ಇತ್ಯನಾಸಕ್ತಿ ಸುಸ್ಥಿರಃ ಗುಪ್ತೋ ಗುಹಾಹಿತೋ ಗೂಢೋ ಗುಪ್ತ ಸರ್ವನಿಬೋಧಕಃ ಗುರ್ವಂ ಘೃತೀವ್ರಭಕ್ತಿ ಸ್ವೇತ್ತ ದೇವಾಲಮಿತೀರಯನ್ ಗುರುರ್ಗುರುತಮೋ ಗುಹ್ಯೋ ಗುರುಪಾದ ಪರಾಯಣಃ ಗುರ್ವೀ ಸಾಂಘ್ರಿ ಸದಾಧ್ಯಾತ ಗುರು ಸಂತೋಷವರ್ಧನಃ ಗುರು ಪ್ರೇಮ ಸಮಾಲಬ್ಧ ಪರಿಪೂರ್ಣ ಸ್ವರೂಪವಾನ್ ಗುರುಪಾಸನ ಸಂಸಿದ್ಧ ಗುರು ಮಾರ್ಗ ಪ್ರವರ್ತಕಃ ಗುರ್ವಾತ್ಮದೇವತಾ ಬುದ್ಧ್ಯ ಬ್ರಹ್ಮಾನಂದಮಯಸ್ತಥಾ ಗುರುಃ ಸಮಾಧಿ ಪಾರ್ಶ್ವಸ್ಥ ನಿಂಬಚ್ಛಾಯಾ ನಿವಾಸ ಕೃತ ಗುರುವೇಂಕುಶ ಸಂಪ್ರಾಪ್ತ ವಸ್ತ್ರೇಷ್ಠಿಕಾ ಸದಾ ಧೃತಃ ಗುರು ಪರಂಪರಾದಿಷ್ಟ ಸರ್ವತ್ಯಾಗ ಪರಾಯಣಃ ಗುರು ಪರಂಪರಾ ಪ್ರಾಪ್ತ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಮೂರ್ತಿಮಾನ್ ಗೃಹಹೀನ ಮಹಾರಾಜೋ ಗೃಹಮೇಧಿ ಪರಾಶ್ರಯಃ ಗೋಪೀಂ ಸ್ತ್ರಾತ ಯಥಾ ಕೃಷ್ಣ ತಥಾ ನಾಚ್ನೇ ಕುಲಾವನಃ ಗೋಪಾಲ ಗುಂಡುರಾಯಾದಿ ಪುತ್ರ ಪೌತ್ರಾದಿ ವರ್ಧನಃ ಗೋಷ್ಪದೀಕೃತ ಕಷ್ಟಾಬ್ಧಿರ್ ಗೋದಾವರಿ ತಟಾಗತಃ ಚತುರ್ಭುಜ ಚತುರ್ಬಾಹು ನಿವಾರಿತ ನೃಸಂಕಟಃ ಚಮತ್ಕಾರೈರ ಸಂಕ್ಲಿಷ್ಟೈರ್ಭಕ್ತಿ ಜ್ಞಾನ ವಿವರ್ಧನಃ ಚಂದನಾಲೇಪರುಷ್ಟಾನಾಂ ದುಷ್ಟಾನಾಂ ಘರ್ಷಣ ಕ್ಷಮಃ ಚಂದೋರ್ಕರಾದಿ ಭಕ್ತಾನಾಂ ಸದಾ ಪಾಲನ ನಿಷ್ಠಿತಃ ಚರಾಚರ ಪರಿವ್ಯಾಪ್ತ ಚರ್ಮದಾಹೇಭ್ಯ ವಿಕ್ರಿಯಃ ಚಾನ್ಭಾಯಾಖ್ಯ ಪಟೇಲರ್ಥಂ ಚಮತ್ಕಾರ ಸಹಾಯ ಕೃತ ಚಿಂತಾಮಗ್ನ ಹರಿತ್ರಾಣೇ ತಸ್ಯ ಸರ್ವಭರಂಭಃ ಚಿತ್ರಾತಿಚಿತ್ರ ಚಾರಿತ್ರ ಚಿನ್ಮಯಾನಂದ ಏವ ಹಿ ಚಿರವಾಸ ಕೃತೈರ್ಬಂಧೈ ಶೀರ್ಡಿ ಗ್ರಾಮ ಪುನರ್ಗತಃ ಚೋರಾಧ್ಯಾಹೃತ ವಸ್ತೂನಿ ದತ್ತಾನ್ಯೇವೇತಿ ಹರ್ಷಿತಃ ಛಿನ್ನ ಸಂಶಯ ಏವಾಸೌ ಛಿನ್ನ ಸಂಸಾರ ಬಂಧನಃ ಜಗತ್ಪಿತಾ ಜಗನ್ಮಾತಾ ಜಗತ್ರಾತ ಜಗದ್ಧಿತಃ ಜಗತ್ಸೃಷ್ಟ ಜಗತ್ಸಾಕ್ಷಿ ಜಗದ್ವ್ಯಾಪಿ ಜಗದ್ಗುರು ಜಗತ್ಪ್ರಭುರ್ಜಗನ್ನಾಥೋ ಜಗದೇಕ ದಿವಾಕರಃ ಜಗನ್ಮೋಹ ಚಮತ್ಕಾರ ಜಗನ್ನಾಟಕ ಸೂತ್ರಧೃತ ಜಗನ್ಮಂಗಲಕರ್ತಾ ಚ ಜಗನ್ಮಾಯೇತಿ ಬೋಧಕಃ ಜಡೋನ್ಮತ್ತ ಪಿಶಾಚಾ ಭೋಪ್ಯಂತಃ ಸಚ್ಚಿತ್ ಸುಖಸ್ಥಿತಃ ಜನ್ಮ ಬಂಧ ವಿನಿರ್ಮುಕ್ತ ಜನ್ಮ ಸಾಫಲ್ಯ ಮಂತ್ರದಃ ಜನ್ಮ ಜನ್ಮಾಂತರಜ್ಞತ್ಸ ಜನ್ಮ ನಾಶ ರಹಸ್ಯವಿತ್ ಜನ ಜಲ್ಪ ಮನಾದೃತ್ಯ ಜಪ ಸಿದ್ಧ ಮಹಾದ್ಯುತಿ ಜಪ್ತ ನಾಮಸು ಸಂತುಷ್ಟ ಹರಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಭಾವಿತಃ ಜಪ ಪ್ರೇರಿತ ಭಕ್ತತ್ಸ ಜಪ್ಯ ನಾಮಾಜನೇಶ್ವರ ಜಲಹೀನ ಸ್ಥಳೇ ಖಿನ್ನ ಭಕ್ತಾರ್ಥಂ ಜಲ ಸೃಷ್ಟಿಕೃತ ಜವಲಾಲೀತಿ ಮೌಲಾನಾ ಸೇವನೆ ಕ್ಲಿಷ್ಟಮಾನಸಃ ಜಾತ ಗ್ರಾಮಾತ್ ಗುರುರ್ ಗ್ರಾಮಂ ತಸ್ಮಾತ್ ಪೂರ್ವಸ್ಥಲಂ ವ್ರಜನ್ ಜಾತ್ಯಾ ಭೇದೋ ಮತಾತ್ ಭೇದ ಇತಿ ಭೇದ ತಿರಸ್ಕೃತಿ ಜಾತಿ ವಿದ್ಯಾಧನೈಚ್ಚಾಪಿ ಹೀನಾನಾರ್ದ್ರ ಹೃದಾವನಃ ಜಾಂಬೂನದ ಪರಿತ್ಯಾಗಿ ಜಾಗರೂಕಾವಿತ ಪ್ರಜಃ ಜಾಯಾಪತ್ಯ ಗೃಹ ಕ್ಷೇತ್ರ ಸ್ವಜನ ಸ್ವಾರ್ಥವರ್ಜಿತಃ ಜಿತದ್ವೈತ ಮಹಾಮೋಹ ಜಿತ ಕ್ರೋಧೋ ಜಿತೇಂದ್ರಿಯಃ ಜಿತ ಕಂದರ್ಪ ದರ್ಪತ್ಸ ಜಿತಾತ್ಮ ಜಿತ ಷಡ್ರಿಪೋ ಜೀರ್ಣ ಹೂಣಾಲಯ ಸ್ಥಾನೇ ಪೂರ್ವ ಜನ್ಮ ಕೃತಂ ಸ್ಮರನ್ ಜೀರ್ಣ ಹೂಣಾಲಯಂ ಚಾದ್ಯ ಸರ್ವಮರ್ತ್ಯಾಲಯಂಕರಃ ಜೀರ್ಣ ವಸ್ತ್ರ ಸಮಂ ಮತ್ವಾ ದೇಹಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಸುಖಂ ಸ್ಥಿತಃ ಜೀರ್ಣ ವಸ್ತ್ರ ಸಮಂ ಪಶ್ಯನ್ ತ್ಯಕ್ತ ದೇಹಂ ಪ್ರವಿಷ್ಟವಾನ್ ಜೀವನ್ ಮುಕ್ತತ್ಸ ಜೀವಾನಾಂ ಮುಕ್ತಿ ಸದ್ಗತಿದಾಯಕಃ ಜ್ಯೋತಿಶಾಸ್ತ್ರ ರಹಸ್ಯಜ್ಞ ಜ್ಯೋತಿರ್ಜ್ಞಾನ ಪ್ರದಸ್ತಥಾ ಜೋಕ್ಷ ಸೂರ್ಯಂ ದೃಶಾ ಪಶ್ಯನ್ ಜ್ಞಾನ ಭಾಸ್ಕರ ಮೂರ್ತಿಮಾನ್ ಜ್ಞಾತ ಸರ್ವ ರಹಸ್ಯತ್ಸ ಜ್ಞಾತ ಬ್ರಹ್ಮ ವಿದುತ್ತಮಃ ಜ್ಞಾನ ಭಕ್ತಿ ಪ್ರದತ್ಸಾಸೋ ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನ ನಿಶ್ಚಯ ಜ್ಞಾನ ಶಕ್ತಿ ಸಮಾರೂಢ ಜ್ಞಾನ ಯೋಗ ವ್ಯವಸ್ಥಿತಃ ಜ್ಞಾನ ನಿದಗ್ಧ ಕರ್ಮಾ ಚ ಜ್ಞಾನ ನಿರ್ದೂತ ಕಲ್ಮಷಃ ಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಸಂಧಾತ ಜ್ಞಾನ ಸಂಚಿನ್ನ ಸಂಶಯ ಜ್ಞಾನಾಪಾಸ ಮಹಾಮೋಹ ಜ್ಞಾನೀತ್ಯಾತ್ಮೇತಿ ನಿಶ್ಚಯ ಜ್ಞಾನೇಶ್ವರೀ ಪಟದ್ದೇವ ಪ್ರತಿಬಂಧ ನಿವಾರಕಃ ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞೇಯಂ ಜ್ಞಾನಗಮ್ಯಂ ಜ್ಞಾತ ಸರ್ವಂ ಪರಂ ಮತಃ ಜ್ಯೋತಿಷಾಂ ಪ್ರಥಮ ಜ್ಯೋತಿರ್ಜ್ಯೋತಿರ್ಹೀನ ದ್ಯುತಿಪ್ರದಃ ತಪಸ್ಸಂದೀಪ್ತ ತೇಜಸ್ವೀ ತಪ್ತ ಕಾಂಚನ ಸನ್ನಿಭಃ ತತ್ವಜ್ಞಾನಾರ್ಥದರ್ಶೀ ಚ ತತ್ವಮಸ್ಯಾನಿಲಕ್ಷಿತಃ ತತ್ವವಿತ್ತತ್ವಮೂರ್ತಿತ್ಸ ತಂದ್ರಾಲಸ್ಯ ವಿವರ್ಜಿತಃ ತತ್ವಮಾಲಾಧರಚ್ಚೈವ ತತ್ವಸಾರ ವಿಶಾರದಃ ತಜ್ಜಿತಾಂತಕದೂತಚ್ಚ ತಮಸಃ ಪರಮುಚ್ಯತೆ ತಾತ್ಯಾ ಗಣಪತಿ ಪ್ರೇಷ್ಟಃ ತಾತ್ಯಾ ನೂಲ್ಕರ್ಗತಿ ಪ್ರದಃ ತಾರಕ ಬ್ರಹ್ಮ ನಾಮಾ ಚ ತಮೋ ರಜೋ ವಿವರ್ಜಿತಃ ತಾಮರಸದಳಾಕ್ಷಚ್ಚ ತಾರಾ ಬಾಹ್ಯ ಸುರಕ್ಷಕಃ ತಿಲಕ ಪೂಜಿತಾಂಘ್ರಿಚ್ಚ ತಿರ್ಯರ್ಜಂತುಗತಿಪ್ರದಃ ತೀರ್ಥೀಕೃತ ನಿವಾಸಚ್ಚ ತೀರ್ಥಪಾದೈ ತೀರಿತಃ ತೀವ್ರ ಭಕ್ತಿ ನೃಸಿಂಹಾದಿ ಭಕ್ತಾಲಿ ಭೂರ್ಯನುಗ್ರಹಃ ತೀವ್ರ ಪ್ರೇಮ ವಿರಾಗಾಪ್ತ ವೆಂಕಟೇಶ ಕೃಪಾನಿಧಿ ತುಲ್ಯ ಪ್ರಿಯ ಪ್ರಿಯಚ್ಚೈವ ತುಲ್ಯ ನಿಂದಾತ್ಮ ಸಂಸ್ತುತಿ ತುಲ್ಯಾಧಿಕವಿಹೀನಚ್ಚ ದುಷ್ಟ ಸಜ್ಜನ ಸಂವೃತಃ ತೃಪ್ತಾತ್ಮಾ ಚ ತೃಷಾಹೀನ ತೃಣೀಕೃತ ಜಗದ್ವಸುಃ ತೈಲೀಕೃತ ಜಲಾಪೂರ್ಣ ದೀಪ ಸಂಜ್ವಲಿತಾಲಯಃ ತ್ರಿಕಾಲಜ್ಞಸ್ತ್ರಿಮೂರ್ತಿಚ್ಚ ತ್ರಿಗುಣಾತೀತ ಉಚ್ಯತೆ ತ್ರಿಯಾ ಮಾಯೋಗ ನಿಷ್ಠಾತ್ಮಾ ದಶ ದಿಗ್ಭಕ್ತ ಪಾಲನಃ ತ್ರಿವರ್ಗ ಮೋಕ್ಷ ಸಂಧಾತ ತ್ರಿಪುಟೀರಹಿತ ಸ್ಥಿತಿಃ ತ್ರಿಲೋಕ ಸ್ವೇಚ್ಛ ಸಂಚಾರೀ ತ್ರೈಲೋಕ್ಯತಿಮಿರಾಪಃ ತ್ಯಕ್ತ ಕರ್ಮ ಫಲಾಸಂಗ ತ್ಯಕ್ತ ಭೋಗ ಸದಾ ಸುಖಃ ತ್ಯಕ್ತ ದೇಹಾತ್ಮ ಬುದ್ಧಿಚ್ಚ ತ್ಯಕ್ತ ಸರ್ವ ಪರಿಗ್ರಹಃ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಮಾಯಾಮಯಂ ಸರ್ವಂ ಸ್ವೇಮಹಿಂನಿ ಸದಾ ಸ್ಥಿತಃ ದಂಡ ಧೃದ್ದಂಡ ನಾರ್ಹಾಣಾಂ ದುಷ್ಟವೃತ್ತೇರ್ ನಿವರ್ತಕಃ ದಂಭದರ್ಪಾದಿ ದೂರಚ್ಚ ದಕ್ಷಿಣಾಮೂರ್ತಿರೇವ ಸಹ ದಕ್ಷಿಣಾದಾನ ಕರ್ತೃಭ್ಯೋ ದಶಧಾ ಪ್ರತಿದಾಯಕಃ ದಕ್ಷಿಣಾ ಪ್ರಾರ್ಥನ ದ್ವಾರ ಶುಭಕೃತತ್ವಬೋಧಕಃ ದಯಾ ಪರೋ ದಯಾ ಸಿಂಧು ದತ್ತಾತ್ರೇಯಸ್ಸ ಏವ ಹಿ ದರಿದ್ರೋಯಂ ಧನೀವೇತಿ ಭೇದಾಚಾರ ವಿವರ್ಜಿತಃ ದಹರಾಕಾಶ ಭಾನುಚ್ಚ ದಗ್ಧ ಹಸ್ತಾರ್ಭಕಾಚನಃ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಃಖ ಭೀತಿಜ್ಞೋ ದಾಮೋದರ ವರಪ್ರದಃ ದಾನ ಸೌಂಡಸ್ತಥಾ ದಾಂತ ದಾನೈ ಚಾನ್ಯಾನ್ವಸಂ ನಯನ್ ದಾನ ಮಾರ್ಗ ಸ್ಖಲತ್ಪಾದ ನಾನಾ ಚಾಂದೋರ್ಕರಾವನಃ ದಿವ್ಯ ಜ್ಞಾನ ಪ್ರದಚ್ಚಾಸೌ ದಿವ್ಯ ಮಂಗಲ ವಿಗ್ರಹಃ ದೀನೇ ದಯಾ ಪರಚ್ಚಾಸೌ ದೀರ್ಘ ದೃಗ್ದೀನ ವತ್ಸಲಃ ದುಷ್ಟಾನಾಂ ದಮನೇ ಶಕ್ತಃ ದುರಾಧರ್ಶ ತಪೋಬಲಃ ದುರ್ಭಿಕ್ಷೇಪ್ಯನ್ನ ದಾತಾಸ ದುರದೃಷ್ಟ ವಿನಾಶಕೃತ ದುಃಖ ಶೋಕ ಭಯ ದ್ವೇಷ ಮೋಹಾದ್ಯ ಶುಭನಾಶಕಃ दुष्ट निग्रह शिष्टानुग्रह रूप महाव्रतः दुष्ट मूर्ख जढ़ादीनाम प्रकाश स्वरूपवान् दुष्ट जंतु परित्राता दूरवर्ति समस्त दृक् दृश्यं नस्यं न विश्वास्यमिति बुद्धि प्रबोधकः दृश्यं सर्वं हि चैतन्यमित्यानन्द प्रतिष्ठितः देहे विगलिता सत्सदेह यात्रार्थमन्न भुक् देहो गेहस्ततो मान्तु निन्ये गुरुरितीरकः देहात्म बुद्धिहीनत्स देह मोह प्रभञ्जनः देहो देवालयस्तस्मिन् देवं पश्येत्युदीरयन् देवी संपत् प्रपूर्णत्स देशोद्धार सहायकः द्वंद्व मोह विनिर्मुक्त द्वंद्वातीत विमत्सरः द्वारकामायि वासी च द्वेष द्रोह विवर्जितः द्वैताद्वैत विशिष्टादीन् काले स्थाने विबोधकः धनहीनान् धनाढ्यांश्च समदृष्ट्यैव रक्षकः धनदेन समत्यागी धरणीधर सन्निमः धर्मज्ञो धर्मसेतुत्स धर्मस्थापन सम्भवः धूमालुपासनी पत्न्यो निर्याणे सद्गतिप्रदः धूपखेडा पटेल चान्भा निष्ठा स्वस्थान सूचकः धूमयान पतत्पाथे वार पत्नी सुरक्षकः ध्यानावस्थित चेतात्स धृत्युत्साह समन्वितः नत जनावनत्सासौ नरलोक मनोरमः नष्ट दृष्टि प्रदाता च नरलोक विडम्बनः नाग सर्प मयूरादि समारूढ षडाननः नाना चान्दोर्कमाहूय तत्सद्गत्यै कृतोद्यमः नाना निमोन्करस्यान्ते स्वाङ्घ्रि ध्यानलय प्रदः नाना देशाभिजाकारो नानाविधि समर्चितः नारायण महाराज संश्लाघित पदाम्बुजः नारायण परच्छैष तथा सौनाम वर्जितः निगृहीतेन्द्रिय ग्रामः निगमागम गोचरः नित्य सर्वगतस्थाणुः नित्य तृप्तो निराश्रयः नित्यान्नदान धर्मिष्ठः नित्यानन्द प्रवाहकः नित्य मंगल धामा च नित्याग्निहोत्र वर्धनः नित्य कर्म नियोक्ता च नित्य सत्त्वस्थितस्थता निम्बपादपमूलस्थः निरन्तराग्निरक्षिता निःस्पृहो निर्विकल्पश्च निरङ्कुशगता गतिः निर्जितकामना दोषः निरासत्स निरञ्जनः निर्विकल्पसमाधिस्थो निरपेक्ष च निर्गुणः निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्विकारत्स निश्चलः निरालम्बो निराकारो निवृत्तगुणदोषकः नूल्करविजयानन्दमहिषोद्गतिदायकः नरसिंहगणोदासदत्तप्रचारसाधनः नैष्ठिकब्रह्मचारी च नैष्कर्म्यपरिनिष्ठितः पण्डरी पाण्डुरङ्गाख्य पटेल तात्याजिमातुलः पतितपावनत्सासौ पत्री ग्रामसमुद्भवः पदविसृष्टगङ्गाम्बः पदाम्बुजनतावनः परब्रह्मस्वरूपी च परमकरुणालयः परतत्त्वप्रदीपत्स परमार्थनिवेदकः परमानन्दनिस्यन्दः परञ्ज्योतिः परात्परः परमेष्ठी परन्धामा परमेश्वरयैव सः परमसद्गुरुत्सासौ परमाचार्यमुच्यते परधर्मभयाद्भक्ता स्वे स्वे धर्मे नियोजकः परार्थैकान्तसम्भूतिः परमात्मा परागतिः पापतापौघसंहारी पामरव्याजपण्डितः पापाद्रासं समाकृष्य पुण्यमार्गे प्रवर्तकः पिपीलिकामुखान्नादः पिशाचेष्वप्यवस्थितः पुत्रकामेष्टियागादे हृते सन्तानवर्धनः पुनरुज्जीवितप्रेतः पुनरावृत्तिनाशकः पुनः पुनरिहागम्य भक्तेभ्यः सद्गतिप्रदः पुण्डरीकायताक्षत्स पुण्यश्रवणकीर्तनः पुरन्धरादिभक्ताग्र्यपरित्राणधुरन्धरः पुराणपुरुषत्सासौ पुरीशः पुरुषोत्तमः पूजापराङ्मुखः पूर्णः पूर्णवैराग्यशोभितः पूर्णानन्दस्वरूपी च तथा पूर्णकृपानिधिः पूर्णचन्द्रसमाह्लादी पूर्णकामत्स पूर्वजः प्रणतपालनोऽध्युक्तः प्रणतार्तिहरस्तथा प्रत्यक्षदेवतामूर्तिः प्रत्यक्ष जगात्मनि दर्शकः प्रपन्न पारिजातस्य प्रपन्नानां भरागतिः प्रमाणातीत चिन्मूर्ति प्रमादाभिद मृत्युजित् प्रसन्न वदनच्छासौ प्रसादाभिमुखद्युतिः प्रशस्त वाक् प्रशान्तात्मा प्रिय सत्यमुदाहरन् प्रेमदः प्रेमवस्यत्स प्रेम मार्गैक साधनः बहुरूप निगूढात्मा बलदृक्तदमक्षमः बलातिदृक्त भय्याजि महागर्व विभञ्जनः बुध संतोष दत्सैव बुद्ध बुध जनावनः बृहद्बन्ध विमोक्ता स बृहद्भारवः क्षमः ब्रह्मकुल समुद्भूतो ब्रह्मचारी व्रते स्थितः ब्रह्मानन्दामृते भग्न ब्रह्मानन्दस्स एव च ब्रह्मानन्दलसदृष्टिः ब्रह्मवादी बृहत्श्रवाः ब्राह्मणस्त्री विसृष्टोल्का तर्जितस्वाकृतिः तथा ब्राह्मणानां मसूधिस्थः ब्रह्मण्यो ब्रह्मवित्तमः भक्तदासगणो प्राणमानवृत्त्यादिरक्षकः भक्तात्यन्तहितैषी च भक्ताश्रितदयापरः भक्तार्थं धृतदेहत्स भक्तार्थं दग्धहस्तकः भक्तपरागतिच्छासौ भक्तवत्सल एव च भक्तमानसवासी च भक्तादिसुलभस्तथा भक्तभवाब्धिबोधत्स भगवान् भजतां सुहृत् भक्त सर्वस्वहारी स्यात् भक्तानुग्रहकातरः भक्तराज्ञादि सर्वैषा ममोधाभयसम्प्रदः भक्तावनसमर्थत्स भक्तावनधुरन्धरः भक्तभावपराधीनः भक्तात्यन्तहितौषधम् भक्तावनप्रतिज्ञत्स भजतामिष्टकामधुक् भक्तहृत्पद्मवासी स्यात् भक्तिमार्गप्रदर्शकः भक्ताशयविहारी च भक्त सर्वमलापः भक्तबोधैकनिष्ठत्स भक्तानां सद्गतिप्रदः भद्रमार्गप्रदर्शी स्यात् भद्रं भद्रमिति ब्रुवन् भद्रश्रवात्स भन्नूमाय साध्वीमहितशासनः भयसन्त्रस्तकापर्दे मोघाभयवरप्रदः भयहीनो भयत्राता भयकृद्भयनाशनः भववारिधिपोतत्स भवलुण्टनकोविदः भस्मदाननिरस्ताधिव्याधिदुःखाखिलाशुभः भस्मसात्कृतभक्तारिः भस्मसात्कृतमन्मदः भस्मपूतमसूधिस्थः भस्मदग्धाखिलामयः भागोजी कुष्ठरोगग्नः भाषाखिलसुवेदिता भाष्यकृद्भावगम्यत्स भारसर्वपरिग्रहः भागवतप्रदानत्स तथा भागवतोत्तमः भिल्लरूपेण दत्ताम्भः भिक्षान्नदानशेषभुक् भिक्षाधर्ममहाराजो भिक्ष्वौघदत्तभोजनः भीमाजेक्षयपापग्नस्तथा भीमबलान्वितः भीतानां भीतिनाशी च तथा भीषणभीषणः भाटे द्वेषं समाकृष्य भक्तिं तस्मै प्रदत्तवान् भागवतसहायत्स भावनाशून्यतः सुखी भीषाचालितसूर्याग्निमघवन्मृत्युमारुतः भुक्तिमुक्तिप्रदातासौ भुजगाद्रक्षितप्रजः भुजङ्गरूपमाविश्य सहस्रजनपूजितः भुक्त्वा भोजनदातॄणां दग्धप्रागुत्तराशुभः भूटीद्वारगृहं बद्ध्वा कृतसर्वमदालयः भूभृत्समोपकारी च भूमासौ भूषयस्तथा भूतशरण्यभूतत्स भूतात्मा भूतभावनः भूतप्रेतपिशाचादीन् धर्ममार्गे नियोजयन् भृत्यस्य भृत्यसेवाकृद्भृत्यभारवहस्तथा भेकं दत्तवरं स्मृत्वा सर्पास्यादपि रक्षकः भोगैश्वर्येष्वसक्तात्मा भैषज्येऽभिषजाम्बरः मर्करूपेण भक्तस्य रक्षणे तत्सुताडितः मन्त्रघोषमसूधिस्थो मताभिमानवर्जितः मधुपानभृशासक्तिं दिव्यशक्त्या व्यपोहकः मसूध्यां तुलसी पूजामग्निहोत्रं च शासकः महावाक्यसुधामग्नः महाभागवतस्तथा महानुभव तेजस्वी महायोगेश्वरत्स सः महाभयपरित्राता महात्मा च महाबलः माधवराय देशपाण्डे सख्युः साहाय्यकृत् तथा मानापमानयोस्तुल्यः मार्ग ಗೃಹಸ್ಥದೇವ ಸತ್ಕಾರ ಕಾರ್ಯ ಇತ್ಯನುಶಾಸಿತ ಮಾರೀಗ್ರಸ್ತ ಪುಟೀತ್ರಾತ ಮಾರ್ಜಾಲೋಚ್ಛಿಷ್ಟ ಭೋಜನ ಮಿರೀಕರಂ ಸರ್ಪಗಂಡ ದೈವಾಜ್ಞಪ್ತಾ ದ್ವಿಮೋಚಯನ್ ಮಿತವಾಕ್ಮಿತ ಭುಕ್ಚೈವ ಮಿತ್ರೇ ಶತ್ರೌ ಸದಾ ಸಮಃ ಮೀನಾತಾಯಿ ಪ್ರಸೂತ್ಯರ್ಥಂ ಪ್ರೇಷಿತಾಯ ರಥಂ ದದತ್ ಮುಕ್ತ ಸಂಗಾನ ಹಂವಾದಿ ಮುಕ್ತ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಂಧನ ಮುಹುರ್ದೇವಾವತಾರಾದಿ ನಾಮೋಚ್ಚಾರಣ ನಿರ್ವೃತಃ ಮೂರ್ತಿ ಪೂಜಾನುಶಾಸ್ತಾ ಚ ಮೂರ್ತಿಮಾನಪ್ಯ ಮೂರ್ತಿಮಾನ್ ಮೂಲೇ ಶಾಸ್ತ್ರೀ ಗುರುರ್ದೋಲಭ್ ಮಹಾರಾಜಸ್ಯ ರೂಪಧೃತ ಮೃತಸೂನಂ ಸಮಾಕೃಷ್ಯ ಪೂರ್ವಮಾದರಿಯೋಜಯನ್ ಮೃಗಾಲಯ ನಿವಾಸೀ ಚ ಮೃತ್ಯುಭೀತಿವ್ಯಪೋಹಕಃ ಮೇಘಶ್ಯಾಮಾಯ ಪೂಜಾರ್ಥಂ ಶಿವಲಿಂಗಮುಪಾಹರನ್ ಮೋಹಕಲಿಲತೀರ್ಣತ್ಸ ಮೋಹ ಸಂಶಯನಾಶಕಃ ಮೋಹಿನೀರಾಜ ಪೂಜಾಯಾಂ ಕುಲ್ಕರ್ಣ್ಯಪ್ಪಾ ನಿಯೋಜಕಃ ಮೋಕ್ಷಮಾರ್ಗ ಸಹಾಯತ್ಸ ಮೌನ ವ್ಯಾಖ್ಯಾ ಪ್ರಬೋಧಕಃ ಯಜ್ಞದಾನ ತಪೋನಿಷ್ಟ ಯಜ್ಞಶಿಷ್ಟಾನ್ನ ಭೋಜನಃ ಯರ್ತೇಂದ್ರಿಯ ಮನೋಬುದ್ಧಿ ಯದಿ ಧರ್ಮ ಸುಪಾಲಕಃ ಯತೋ ವಾಚೋ ನಿವರ್ತಂತೆ ತದಾನಂದ ಸುನಿಷ್ಠಿತಃ ಯತ್ನಾತಿಶಯ ಸೇವಾಪ್ತ ಗುರು ಪೂರ್ಣ ಕೃಪಾಬಲಃ ಯಥೇಚ್ಛ ಸೂಕ್ಷ್ಮ ಸಂಚಾರಿ ಯಥೇಷ್ಟ ದಾನ ಧರ್ಮಕೃತ ಯಂತ್ರಾರೂಢಂ ಜಗತ್ಸರ್ವಂ ಮಾಯಯಾ ಭ್ರಾಮಯತ್ ಪ್ರಭುಃ ಯಮಕಿಂಕರ ಸಂತ್ರಸ್ತ ಸಾಮಂತಸ್ಯ ಸಹಾಯಕೃತ್ ಯಮದೂತ ಪರಿಕ್ಲಿಷ್ಟ ಪುರಂಧರೇ ಸುರಕ್ಷಕಃ ಯಮಭೀತಿ ವಿನಾಶೇ ಚ ಯಮನಾಲಯ ಭೂಷಣಃ ಯಶಸಾಪಿ ಮಹಾರಾಜ ಯಶಃ ಪೂರಿತ ಭಾರತಃ ಯಕ್ಷ ರಕ್ಷಃ ಪಿಶಾಚಾನಾಂ ಸಾನ್ನಿಧ್ಯಾ ದೇವನಾಶಕಃ ಯುಕ್ತ ಭೋಜನ ನಿದೃತ್ಸ ಯುಗಾಂತರ ಚರಿತ್ರವಿತ್ ಯೋಗ ಶಕ್ತಿ ಜಿತ ಸ್ವಪ್ನ ಯೋಗ ಮಾಯಾ ಸಮಾವೃತಃ ಯೋಗ ವೀಕ್ಷಣ ಸಂದತ್ತ ಪರಮಾನಂದ ಮೂರ್ತಿಮಾನ್ ಯೋಗಿ ಹೃದ್ಯಾನ ಗಮ್ಯತ್ಸ ಯೋಗಕ್ಷೇಮ ವಹತ್ ತಥಾ ರಥಸ್ತರಜತಾಸ್ವೇಷು ಹೃತೇಷ್ವಮ್ಲಾನ ಮಾನಸಃ ರಸತ್ಸ ರಸ ಸಾರಜ್ಞ ರಸನಾರಸಜಿತ್ಸಸಃ ರಸೋಪ್ಯಸ್ಯ ಪರಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ನಿವರ್ತಿತ ಮಹಾಯಶಃ ರಕ್ಷಣಾತ್ ಪೋಷಣಾತ್ ಸರ್ವ ಪಿತೃ ಮಾತೃ ಗುರು ಪ್ರಭುಃ ರಾಗದ್ವೇಷ ವಿಯುಕ್ತಾತ್ಮ ರಾಕಾಚಂದ್ರ ಸಮಾನನಃ ರಾಜೀವಲೋಚನತ್ಸೈಷ ರಾಜಭೀಷ್ಮಾಭಿವನ್ನಿತಃ ರಾಮ ಭಕ್ತಿ ಪ್ರಪೂರ್ಣತ್ಸ ರಾಮ ರೂಪ ಪ್ರದರ್ಶಕಃ ರಾಮ ಸಾರೂಪ್ಯ ಲಬ್ಧಾ ಚ ರಾಮ ಸಾಯೇತಿ ವಿಶ್ರುತಃ ರಾಮ ದೂತಮಯತ್ಸಾಸೌ ರಾಮ ಮಂತ್ರೋಪದೇಶಕಃ ರಾಮ ಮೂರ್ತ್ಯಾದಿ ಸಂಕರ್ತ ರಾಸನೇ ಕುಲವರ್ಧನಃ ರುದ್ರತುಲ್ಯ ಪ್ರಕೋಪತ್ಸ ರುದ್ರಕೋಪದಮಕ್ಷಮಃ ರುದ್ರ ವಿಷ್ಣು ಕೃತಾಭೇದ ರೂಪಿಣೀ ರೂಪ್ಯ ಮೋಹಜಿತ ರೂಪೇ ರೂಪೇ ಚಿದಾತ್ಮಾನಂ ಪಶ್ಯಧ್ವಮಿತಿ ಬೋಧಕಃ ರೂಪಾದ್ ರೂಪಾಂತರಂ ಯಾತೋ ಮೃತ್ಯಿತ್ಯಭಯಪ್ರದಃ ರೇಘೇ ಶಿಶೋಸ್ತಥಾಂಧಸ್ಯ ಸತಾಂಗತಿ ವಿಧಾಯಕಃ ರೋಗ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಃಖಾದೀನ್ ಭಸ್ಮದಾನೇನ ವಾರಯನ್ ರೋದನಾದ್ರವ ಚಿತ್ತತ್ಸ ರೋಮ ಹರ್ಷದ ವಾಕೃತಿಃ ಲಘ್ವಾಸೀ ಲಘು ನಿದ್ರತ್ಸ ಲಬ್ಧಾ ಸ್ವಗ್ರಾಮಣೀ ಸ್ತುತಃ ಲಘುಡೋ ಧೃತ ರೋಹಿಲ್ಲಾ ಸ್ತಂಭನಾ ದರ್ಪನಾಶಕಃ ಲಲಿತಾದ್ಭುತ ಚಾರಿತ್ರ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಸ್ತಥಾ ಲೀಲಾ ಮಾನುಷ ದೇಹಸ್ಥೋ ಲೀಲಾ ಮಾನುಷ ಕರ್ಮಕೃತ ಲೇಲೆ ಶಾಸ್ತ್ರೀ ಶ್ರುತಿ ಪ್ರೀತ್ಯ ಮಸೂಧೀ ವೇದ ಘೋಷಣಃ ಲೋಕಾಭಿರಾಮೋ ಲೋಕೇಶ ಲೋಲುಪತ್ವ ವಿವರ್ಜಿತಃ ಲೋಕೇಶು ವಿಹರಂ ಸ್ವಾಪಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಂಸ್ಥಿತಃ ಲೋಣೀ ವಾಣ್ಯಾಂ ಗಣೋದಾಸಂ ಮಹಾಪಾಯಾದ್ ವಿಮೋಚಕಃ ವಸ್ತ್ರವದ್ವಪುರುದ್ವೀಕ್ಷ್ಯ ಸ್ವೇಚ್ಛಾತ್ಥಕಲೇಬರಃ ವಸ್ತ್ರವದ್ದೇಹಮುತ್ಸೃಜ್ಯ ಪುನರ್ದೇಹಂ ಪ್ರವಿಷ್ಟವಾನ್ ವಂಧ್ಯಾದೋಷ ವಿಮುಕ್ತರ್ಥೇ ತತ್ವಸ್ತ್ರೇ ನಾಲಿಕೇಲದಃ ವಾಸುದೇವೈಕ ಸಂತುಷ್ಟಿ ವಾದದ್ವೇಷಮದಾಪ್ರಿಯಃ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ಸಂಪನ್ನೋ ವಿಧೇಯಾತ್ಮ ಚ ವೀರ್ಯವಾನ್ ವಿವಿಕ್ತ ದೇಶ ಸೇವೀ ಚ ವಿಶ್ವಭಾವನ ಭಾವಿತಃ ವಿಶ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯೋ ವಿಷಯಾತ್ ಸಂಹೃತೇಂದ್ರಿಯಃ ವೀತರಾಗ ಭಯಕ್ರೋಧ ವೃದ್ಧಾಂಧೇಕ್ಷಣ ಸಂಪ್ರದಃ ವೇದಂತಾಂಬುಜ ಸೂರ್ಯತ್ಸ ವೇದೀ ಸ್ಥಾಗ್ನಿ ವಿವರ್ಧನಃ ವೈರಾಗ್ಯ ಪೂರ್ಣ ಚಾರಿತ್ರ ವೈಕುಂಠ ಪ್ರಿಯ ಕರ್ಮ ಕೃತ ವೈಹಾಯಸ ಗತಿಚ್ಚಾಸೌ ವ್ಯಾ శత్రుచ్ఛేదైకమంత్రం స శరణాగత వత్సలః శరణాగత భీమాజి స్వాంధభేకాదిరక్షకః శరీరస్థా శరీరస్థః శరీరానేక సంభృతః శశ్వత్ పరార్థ సర్వేహ శారీర కర్మ కేవలః శాశ్వత ధర్మ గోప్తా చ శాంతి దాంతి విభూషితః శిరస్తంభిత గంగాంబ శాంతాకారస్య ఏవ చ శిష్టధర్మమనుప్రాప్య మౌలానాపాదసేవకః శివదశివరూపచ్చ శివశక్తియుతచ్చ సః సిరియానసుతోద్వాహం యథోక్తం పరిపూరయన్ శీతోష్ణసుఖదుఃఖేషు సమశీతలవక్సుదః శీర్ణీన్యస్తగురోర్దేహః శీర్ణీత్యక్తకళేబరః శుక్లాంబరధరచ్చైవ శుద్ధసత్త్వగుణస్థితః శుద్ధజ్ఞానస్వరూపచ్చ శుభాశుభవివర్జితః శుభ్రమార్గేణ నేతాన్రోద్ధద్విష్ణోః పరమం పదం సేలుగురుకులేవాసీ శేషసాయీ తథైవ చ శ్రీకంఠ శ్రీకర శ్రీమాన్ శ్రేష్ఠ శ్రేయో విధాయకః శృతి స్మృతి శిరోరత్న విభూషిత పదాంబుజః శ్రేయాన్ స్వధర్మ ఇత్యుక్త్వా స్వే స్వే ధర్మే నియోజకః సఖా రామ స శిష్యత్ స సకలాశ్రిత కామధుక్ సగుణో నిర్గుణచ్చైవ సచ్చిదానందమూర్తిమాన్ సజ్జనమానస వ్యోమ రాజమాన సుధాకరః సత్కర్మ నిరతచ్చాసౌ సత్సంతానవరప్రదః సత్యవ్రతచ్చ సత్యంచ సత్సులభోన్యదుర్లభః సత్యవాక్ సత్యసంకల్పః సత్యధర్మపరాయణః సత్యపరాక్రమచ్చాసౌ సత్యద్రష్టా సనాతనః సత్యనారాయణచ్చాసౌ సత్యతత్వప్రబోధకః సత్పురుషః సదాచారః సదా పరహితే రతః సదా క్షిప్త నిజానందః సదానందః స సద్గురుః సదా జనహితోద్యుక్తః సదాత్మా చ సదా శివః సదాద్రచిత్తః సద్రూపీ సదా శ్రేయః సదాచితః సన్యాసయోగయుక్తాత్మా సన్మార్గస్థా పరవ్రతః సబీజం ఫలమాదాయ నిర్బీజం పరిణామకః సమదుఃఖ సుఖ స్వస్థః సమలోష్టాస్మకాంచనః సమర్థ సద్గురు శ్రేష్ఠః సమానరహితచ్చ సః సమాశ్రిత జనత్రాణ వ్రత పాలన తత్పరః సముద్ర సమగాంభీర్యః సంకల్పరహితచ్చ సః సంసారతాపహార్యం గ్రిః తథా సంసారవర్జితః సంసారోత్తార నామా చ సరోజదల కోమలః సర్పాదిభయహారీ సర్పరూపేప్యవస్థితః సర్వకర్మఫలత్యాగీ సర్వత్ర సమవస్థితః సర్వతః పాణిపాదచ్చ సర్వతోక్షి శిరోముఖః సర్వతః శ్రుతిమన్మూర్తిః సర్వమావృత్య సంస్థితః సర్వధర్మసమత్రాతా సర్వధర్మసుభూజితః సర్వధర్మాన్ పరిత్యజ్య గుర్వీశం శరణం గతః సర్వధీ సాక్షిభూతచ్చ సర్వనామాభిసూచితః సర్వభూతాంతరాత్మా స సర్వభూతాశయస్థితః సర్వభూతాధివాసచ్చ సర్వభూతహితే రతః సర్వభూతాత్మభూతాత్మా సర్వభూతసుహృచ్చ సః సర్వభూతనిసోన్నిద్రః సర్వభూతసమాదృతః సర్వజ్ఞః సర్వవిత్ సర్వః సర్వమతసుసమ్మతః సర్వబ్రహ్మమయం ద్రష్టా సర్వశక్త్యుపబృంహితః సర్వసంకల్పసన్యాసీ తథా సంగవివర్జితః సర్వలోకశరణ్యచ్చ సర్వలోకమహేశ్వరః సర్వేశః సర్వరూపీ చ సర్వశత్రునిబర్హణః సర్వైశ్వర్యైకమంత్రం చ సర్వేప్సితఫలప్రదః సర్వోపకారకారీ చ సర్వోపాస్యపదాంబుజః సహస్రశీర్షమూర్తిత్స సహస్రాక్షః సహస్రపాద్ సహస్రనామ సుశ్లాఘీ సహస్రనామలక్షితః సాకారోపి నిరాకారః సాకారార్చాసుమానితః సాయీతి సజ్జనై ప్రోక్తః సాయీ దేవస్స ఏవ హి సాయీ రామ్ సాయీ నాథత్స సాయీ సస్సాయి సత్తమః సాలోక సాక్షి సామీప్య సాయుజ్య పదనాయకః సాక్షాత్కృత హరిప్రీత్యా సర్వశక్తియుతచ్చ సః సాక్షాత్కార ప్రదాతా చ సాక్షాన్మన్మథమర్దనః సిద్ధేశ సిద్ధసంకల్పః సిద్ధిధః సిద్ధయవాంగ్ముఖః सुकृत दुष्कृतातीत सुखेषु विगत स्पृह सुख दुःख समस्वैव सुदास्यन्धि मुखोज्ज्वलः स्वेच्छा मात्र जहद्देह स्वेच्छोपात्त तनुस्तता स्वीकृत भक्त रोगत्स स्वेमहिम्नि प्रतिष्ठितः हरिसाटेम तथा नानाम कामादेः परिरक्षकः हर्षामर्ष भयोद्वेगैः निर्मुक्त विमलाशयः हिंदू मुस्लिम समूहानां मैत्रीकरण तत्परः हुंकारेणैव सुक्षिप्तं स्तब्ध प्रचंड मारुतः हृदय ग्रंथि भेदी च हृदय ग्रंथि वर्जितः शांतानंत दौर्जन्य क्षितिपालादि सेवितः क्षिप्र प्रसाद दाता च क्षेत्रे कृतस्वशीर्णिकः